नमस्कार, मी डॉक्टर सुनील गोटीराम पाटील खोपोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी मी निवडणूक लढवत आहे. तरी सर्व खोपोलीकरांना माझी नम्र विनंती आहे की खोपोली शहर भ्रष्टाचार व दहशतमुक्त करण्यासाठी तसेच खोपोली शहराचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करण्यासाठी येत्या 2 डिसेंबरला क्रमांक 4 ह्या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा. आपले शुभ आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू द्यात हीच माझ्या मायबाप जनतेकडून अपेक्षा. धन्यवाद.